मला तुला सांगायला आवडेल अँड दिस इज गोइंग टू बी द फर्स्ट टाइम दॅट आय एम गोइंग ऑन रेडिओ टेलिफिस की मला आता बऱ्यापैकी स्वयंपाक घ्यायला लागलाय. थँक टू क्वारंटाईन आणि दिस लॉकडाऊन, कारण का सगळाच भार किचनचा सासूबाईंवर पडल्यामुळे मला खूप हिल्टी वाटायला लागली. म्हटलं की मी कुठपर्यंत फक्त क्लिनलीनेसची जबाबदारी घेणार आहे, हॅव टू हेल्प हर विथ दॅट बिकॉज शी वॉज ओल्ड आणि यु नो तीन तीन वेळेचे मील्स करावे लागतात, लाईक ब्रेकफास्ट अँड लंच अँड स्नॅक्स आणि परत रात्रीचं. सो मम्मी आता शूटी मला पोळ्या करता येतात. म्हणजे परवाची तेजस्विनीला सांगत होते की तेजू मला पोळ्या म्हणजे फुलके मी बनवते आणि लाईक यु नो दे आर नॉट लाईक म्हणजे असं मॅपवरती शोधावे लागतील असे डिझाईन नाहीये, दे आर लाईक प्रॉपर शेप. तर ती म्हणाली की बापरे आता तू हे सगळं करतेस म्हणजे वर्षभर तर आम्हाला तुझ्या कलनरी स्क्रिप्ट बद्दल ऐकावं लागेल आणि मी माझ्या नवऱ्याचा वाढदिवस होता सो आय बेक द केक फॉर द फर्स्ट टाइम. म्हणजे तो म्हणाला की आता हे खूप होतंय, आता मला खूप गहीवरून येईल की म्हणजे तू साधा कुकरही लावलेला नाही आणि डायरेक्ट म्हणजे बेकिंग वगैरे म्हणजे टू मच.
Super hits 93.5 Red FM bar. Lights, camera, action. Shuddhi ke saath. Lights, camera, action. मी कलाकार श्रुती आणि तुम्ही ऐकताय बेस्ट ऑफ लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
जी आपल्याला नेहमीच हसवत आली आहे, जिच्यामुळे कदाचित मला असं वाटतं अनेकदा आपल्या डोक्यावरचं ओझं जरा कमी झालंय आणि ह्या सगळ्याच मंडळींनी आपला भार जरा जो आहे जो स्ट्रेस आहे तो कमी केलाय. यातलीच एक म्हणजे श्रेया भुगडे माझ्यासोबत आहे. हाय श्रेया.
हाय श्रुती. हाय हाय.
सध्या तुझी प्रचंड गरज आहे आम्हाला कळतंय का तुला?
आय एम शुअर खूप ऍक्च्युली आनंद होण्यापेक्षा या गोष्टीचं वाईट वाटतंय.
यासाठीच आपण सगळेच लॉकडाऊन मध्ये घरी आहोत, रूल्स फॉलो करतोय आणि तुझे इंस्टाग्रामवर मी फोटोजही चेक करते आहे की तू काय करतेस. सो आय एम शुअर आफ्टर अ व्हेरी लॉंग टाइम मला असं वाटतं तुम्हाला असा एक ब्रेक मिळाला असावा. यु नो इफ वी टेक समथिंग पॉझिटिव्हली ड्युरिंग दिस सिच्युएशन तर तू घरी बऱ्याच काळानंतर नवऱ्यासोबत अशी फार काळानंतर आहेस का?
ऍब्सोल्युटली. आय थिंक मोस्ट ऑफ जी लोक आहेत त्यांच्या आयुष्यात म्हणजे लिव्हिंग अलोन सिनियर सिटीजन, आय थिंक पीपल हु आर वर्किंग, कपल्स हु हॅव बीन वर्किंग ऑल दिस वाईल, इतके दिवस सतत एकत्र राहण्याची संधी बऱ्याच लोकांना इतक्या वर्षात नसेल मिळाली. आय गेस माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली अँड आय डोंट रिमेंबर की मी निखिल बरोबर सलग इतके दिवस म्हणजे इव्हन ऑन अ वेकेशन किंवा घरी पण कधीच नाही. आय हनीमून ऑल्सो लास्टेड फॉर 5 डेज आणि आमचे कुठलेही द लॉंगेस्ट वेकेशन दॅट आय कॅन टेक इज फॉर 5 डेज कारण का सोमवार मंगळवारी परत यावंच लागतं. सो कधीच असं झालं नव्हतं गेल्या 5 वर्षांमध्ये आणि आय एम शुअर अनेक लोक अशी असतील. फक्त काय होतं की सिनियर सिटीजन जे आहेत ते म्हणतात की मोर ऑर लेस त्यांचं लाईफ असंच आहे 70% अपार्ट फ्रॉम द सोशल डिस्टन्सिंग. अदरवाईज ते बऱ्यापैकी घरी असतात, दिस इज देअर नॉर्मल रुटीन. म्हणजे मी माझ्या सासूसासऱ्यांबरोबर बोलते तर ते खूप फिरतात वगैरे, त्याच्यामुळे ते त्यांना फक्त मिस करतात. अदरवाईज ते म्हणतात की 70% अगं आमचं सिनियर सिटीजनचं रिटायर्ड लोकांचं आयुष्य असंच असतं. सो आय एम शुअर एव्हरीबडी इज मेकिंग द मोस्ट ऑफ देअर टाइम ट्राईंग टू स्टे पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह, काय आपण म्हणू की क्वालिटी टाइम वगैरे. पण कधीतरी मला असं वाटतं एक क्षण दिवसभरात असा येतो दॅट इट टेक्स अ टोल ऑन युअर यु नो इमोशन्स. अँड मला तरी असं होतं की पटकन एकदम असं वाटून जातं कुठेतरी की बापरे हे सगळं काय चाललंय.
मला माहितीये की तू देखील माझ्यासारखी ओसीडी फ्रीक आहेस, तर आय एम शुअर की तूही आता जेव्हा हा वेळ मिळाला असणार तेव्हा घरातला कोपरा ना कोपरा किंवा माळा ते किचनच्या ट्रॉली खालच्या सगळ्या गोष्टी तू क्लीन केल्या असतील. काय केलंस सांग मला.
ऍब्सोल्युटली. म्हणजे माझा नवरा असं म्हणतो की अगं एकच दिवस नाहीये हा लॉकडाऊन, यू हॅव अ लॉट ऑफ डेज टू डू इट एव्हरी डे. तू थोडं थोडं वर काढलंच तरी चालणार आहे. पण लाईक यू सेड आपल्या दोघींना ओसीडी असल्यामुळे अँड समबडी म्हणजे आमचा ब्रेकफास्ट झाला रे झाला की मी लगेच ते सगळं कार म्हणजे मला आणि ऍक्च्युली धुळीची अलर्जी सुद्धा आहे सो कितीही मला ते करायचं असलं तरी ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते नाही तर त्याचे रिपेअर करून ते ठेवतात. सो मग मी ते सगळं स्कार्स वगैरे बांधून माझी क्लिनलीनेस मोहीम रोज सकाळी सुरू करते. सो आणि आता म्हणजे असं झालं की मावशींनी खूप कानेकोपरे कानाडोळा केला होता त्यांच्याकडे, ते बरेच मी शोधून काढलेत आणि खूप स्वच्छता सफाई म्हणजे आय थिंक दॅट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ म्हणजे आता व्हॉट एव्हर ही लॉकडाऊन आहे जितकी स्वच्छता आणि सफाई आपल्याला ठेवता येईल तितकी आपण ठेवावी. सो आय डू ऑल दॅट. रोज मी एक एक रूम काढते आणि रोज काय काय माझी सफाई मोहीम चालू असते. बट आय थिंक मला त्याच्यातनं खूप जास्त इट्स लाईक अ मेडिटेशन फॉर मी.
एक्झॅक्टली
या. आणि त्याच्यातनं मला जितका रिलीफ मिळतो तितका कशातनंच मिळत नाही. सो आय एम रिअली एन्जॉईंग दिस. इट टेक्स अ टोल ऑन युअर हेल्थ ऑल्सो समटाईम्स. कारण का आपण जी काम करणारी मंडळी आहोत त्यांना याची रोजची सवय नाहीये.
फॉर
एक्झाम्पल केर कचरा आणि यु नो द डेली कोर्स भांडी घासणं वगैरे. बिकॉज आपण घरी नसतो त्याच्यामुळे आपल्याकडे काही हाऊस हेल्प असतात जे आपल्याला मदत करतात. पण आता प्रत्येकाच्या घरातली कामं स्वतःलाच करावी लागणार आहे. सो आय एम ऍक्च्युली एन्जॉईंग दिस. पण थोडीसं तब्येत सांभाळून सुद्धा करावं लागेल. नाही तर एक करता एक नको होऊन जायला. बिकॉज इज अ लॉट ऑफ टाईम टिल लेफ्ट टू गो थ्रू ऑल दिस.
आपल्याला काय बाबा स्वयंपाकाची वगैरे ह्या गोष्टींची म्हणजे इतकं सगळं एक्साट करायची
रोज करायची सर
रोज करायची.
मला तर ऍक्च्युली स्वयंपाकाचं तर तुझं माझं माहिती आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना माहिती आता की मला तू येत नसतो. पण काय मला तुला सांगायला आवडेल. अँड दिस इज गोइंग टू बी द फर्स्ट टाइम दॅट आय एम गोइंग ऑन रेडिओ टेलिव्हिजन की मला आता बऱ्यापैकी स्वयंपाक यायला लागलाय. थँक्स टू क्वारंटाईन आणि दिस लॉकडाऊन की जशी खूप लोक त्यांच्या जुन्या हॉबीज परत करतायत किंवा काहीतरी नवीन शिकतायत तसं मला आता. कारण का सगळ्याच भार किचनचा सासूबाईंवर पडल्यामुळे मला खूप गिल्टी वाटायला लागलं. मी म्हटलं की मी कुठपर्यंत फक्त क्लिनलीनेसची जबाबदारी घेणार आहे. आय हॅव टू हेल्प हर विथ दॅट बिकॉज शी इज ओल्ड. आणि यु नो तीन तीन वेळेचे मील्स करावे लागतात लाईक ब्रेकफस्ट अँड लंच अँड स्नॅक्स आणि परत रात्रीचं. सो मम्मी आता शूटी मला पोळ्या करता येतात. म्हणजे परवा तेजस्विनीला सांगत होते की तेजू मला पोळ्या म्हणजे फुलके मी बनवते आणि लाईक यु नो दे आर नॉट लाईक म्हणजे असं मॅपवरती शोधावे लागतील असे डिझाईन नाहीये. दे आर लाईक प्रॉपर शेप. तर ती म्हणाली की बापरे आता तू हे सगळं करतेस म्हणजे वर्षभर तर आम्हाला तुझ्या कलरी स्क्रिप्टबद्दल ऐकावं लागेल. आणि मी माझा नवऱ्याचा वाढदिवस होता. सो आय बेक द केक फॉर द फर्स्ट टाइम. म्हणजे तो म्हणाला की आता हे खूप होत आहे. आता मला खूप गहीवरून येईल की म्हणजे तू साधा कुकरही लावलेला नाही आणि डायरेक्ट म्हणजे बेकिंग वगैरे म्हणजे टू मच. तो या मग तू म्हणालीस तसं ह्या पॉझिटिव्ह गोष्टी होत आहेत.
आय एम शुअर की ह्या दरम्यान बिंज इटिंग बिंज वॉचिंग एका ठिकाणी पर्टिक्युलरली बसून तंगड्या पसरून काहीतरी बघणं सुरू असणार तर काय म्हणजे तुझं काय चाललंय काय गोष्टी बघतीय सध्या.
खूप असं बिंज वॉचिंग नाही चाललंय पण बऱ्यापैकी चाललंय. बिकॉज न्यूज पण चालू असतात आणि त्यांनी रिडिंग समथिंग असतो मग घरातली पण कामं असतात त्याच्यामुळे अगदीच बसून बिंज वॉचिंग नाही चाललंय. पण बऱ्यापैकी चाललंय. रात्रीचा वेळ किंबहुना जास्त होता ऍक्च्युली कारण का तेव्हा काही फार कामं नसतात. सो मी आता बऱ्याच ऑस्कर विनिंग फिल्म बघायला घेतल्या. सो आय सॉ पॅरासाइट येस. सो ती पाहिली. इनसाइड एज नावाची एक आपली सिरीज आहे ती पाहिली. येस काही काही बघणं चाललंय. आता रेकमेंडेशन वरती चाललंय ऍक्च्युली. गीतांजली ताईची ताजमहल फार
आवडली.
इट्स रिअली नाईस. म्हणजे
ती बघायची
म्हणजे या मग ती आता ती सुद्धा एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की बऱ्याच गोष्टी म्हणजे कलाकारांना तर हे सगळं बघणं इज अ पार्ट ऑफ आय थिंक देअर होमवर्क.
म्हणजे
चांगलं वाईट सगळंच बघितलं पाहिजे.
मला सांग की असं सगळं स्पेशली मला असं वाटतं की आपण स्वतःला बिझी ठेवलंय आणि बिझी आहोत म्हणून वेळ कसा जातोय कळत नाहीये. पण असे अनेक लोक आहेत श्रेया ज्यांना कशातच रस नसतो. ज्यांना स्वतःला बिझीच ठेवता येत नाही. ज्यांना स्वतःचं मेंटल हेल्थ सांभाळता येत नाहीये. आता मेंटल हेल्थ सांभाळण्यासाठी तू काय सांगशील काय करायला हवं. व्हॉट डू यू थिंक.
इनफॅक्ट परवाच मी झी मराठीच्या पेजवर लाईव्ह गेले होते आणि तेव्हाच मी लोकांना सांगितलं की म्हटलं की मी तुम्हाला हात स्वच्छ ठेवा दोन तासांनी 20 सेकंद हात धुवा सॅनिटाईज करा मास्क घाला ते सांगणार नाही. कारण ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड निग्लेक्टेड इन दिस इज की बऱ्याच लोकांना माहिती असतं फिजिकल हेल्थ बरोबर मेंटल हेल्थ नावाचाही एक प्रकार असतो. आपल्याला डिप्रेशन येऊ शकतं. वी आर ह्युमन. वी हॅव अ हार्ट वी हॅव अ ब्रेन. त्याच्यामुळे ह्या गोष्टी होणार. पण मला सतत असं वाटतं दॅट इफ यू आर अराउंड पीपल इफ यू आर इन युअर ओन पीपल इफ यू हॅव युअर फ्रेंड्स अराउंड यू हॅव पीपल टू टॉक टू बेसिकली. म्हणजे मला जर उद्या सुट्टी असं वाटलं की मला खूप डिप्रेसिंग होत आहे तर मी तुझा पटकन फोन करून रॅन्डम टॉपिक वरती तुझ्याशी गप्पा मारेन आणि आफ्टर 10 मिनिट्स आय विल बी लाईक की चला यार सर जी 10 मिनिटं तर गेली ना आता उद्या तर उद्या बघू. आता तर मी अशा म्हणजे आउट ऑफ दिस करोना फेज म्हणजे आउट ऑफ इट होपफुली वी बी थ्रू दिस व्हेरी सून. मी ठरवलं की आजचा पण दिवस जो आहे वन डे याचा टाइम घ्या आणि डोंट थिंक अबाउट इट टू मच. म्हणजे मला असं वाटतं की आपण खूप विचार करण्यामध्ये म्हणून मग लोक डिप्रेशन आलंय, मग मला वाचायचंच नाहीये, मला टीव्ही बघायचं नाहीये, मग मला मुलाशी बोलायचंच नाहीये की काय चाललंय. आणि यु नो हे करण्यापेक्षा आय थिंक आजचा जो दिवस देवाने आपल्याला दिलाय, नशिबाने आपल्याला मिळालाय, तो आपण आपल्या लोकांबरोबर आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या करण्यात घालूया. कारण उद्याचं खरंच सांगता येत नाही. सो आजचा दिवस जगा आणि मोकळे व्हा. रात्री देवाला थँक्यू म्हणा की आजचा दिवस तो आम्हाला दाखवला. नेक्स्ट डे मॉर्निंग इफ यू गेट अप, थँक यू अगेन. की चला आजचा सूर्य आपण पुन्हा बघितलाय. एक कुठली गोष्ट आहे तू जी मेजरली मिस करते सध्या ह्या दिवसांमध्ये, आणि आफ्टर दिस लॉकडाऊन यू वुड लाईक टू डू दॅट? कोणती व्यक्ती आहे तिला भेटायचं असेल किंवा व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू?
सी द थिंग इज की मी माझ्या आई वडिलांच्या खूप क्लोज आहे, आणि आता असं झालंय की अगदी बोरिवली गांधीली अंतर असलं तरी आय एम नॉट एबल टू मीट दॅम. आय थिंक द फर्स्ट थिंग दॅट आय वॉन्ट टू डू इज लाईक वन्स देअर आउट दिस लॉकडाऊन इज गो अँड मीट दॅम. कारण का ते कितीही जवळ डिस्टन्स असलं तरी आता ते खूप वाटतंय, आणि ऑब्व्हियसली फिजिकल अंतर तर झालंच आहे आता. सो फर्स्ट थिंग आय वॉन्ट गो अँड डू दॅट, आणि लवकरात लवकर काम सुरू व्हावं सगळ्यांचं असं मला वाटतंय. बिकॉज दॅट इज समथिंग दॅट एव्हरीबडी, आजच मी एक गीम वाचली ज्याच्यामध्ये लोक म्हणतात की वर्क फ्रॉम होम करताना आता मला आय वॉन्ट टू गो टू वर्क.
आय नो.
या सो ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या होत्या घरी राहून त्या सगळ्या आपल्या करून झालेल्या आहेत, अँड नाव वी वॉन्ट टू गेट बॅक टू अर नॉर्मल लाईफ. सो मला असं वाटतं की एकतर ज्या लोकांना आपण खूप मिस केलेलं आहे त्यांना आधी भेटून घ्यावं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काम सगळ्यांना परत मिळावीत, आणि दे शुड ऑल जस्ट गेट बॅक टू देअर रुटीन.
कुठली पण एक सवय लागायला असं म्हणतात ना की 21 डेज लागतात, किंवा सोडायला देखील 21 डेज लागतात. तर तुला तुझ्यात कुठला बदल जाणवतो? एक तर आम्हाला तू सांगितलंस की तू आता स्वयंपाक शिकलीस, त्यामुळे हमखास तुझ्याकडे आता जेवायची डिमांड आम्ही करू शकतो की अगं हे जरा खाऊ घालणार वगैरे म्हणून.
आणि आधी काय होत होतं, आधी जर आमच्या मावशी नाही आल्या जेवण करणाऱ्या, तर म्हणजे इतकी क्रायसिस सिच्युएशन होती की मला आणि निखिलला रेस्टॉरंटमधून जेवण मागवायला लागायचं, ऑर एल्स आईला फोन करावं लागायचं की आम्ही जेवायला येतो आज, पण का मावशी आल्या नाहीयेत. सो म्हणजे ह्या दोन गोष्टी व्हायच्या, बिकॉज मी ऍब्सोल्युटली नो नो कुक आहे. पण आता मी कालच म्हणजे ओव्हर लंच यू डिस्कसिंग, तर मी माझ्या सासूबाईंना म्हटलं की आई आता ती परिस्थिती येणार नाही, कारण आता मला बेसिक जेवण सगळंच येतं. सो या सो मला असं वाटतं की इट इवन टेक मी 21 डेज ऍक्च्युली, इट टेक मी जस्ट लाईक 3-4 डेज, आणि यु नो आय वॉज त्याच्यामुळे आता मला असं वाटतं की मी त्या दिवशी चॅनलमधनं फोन आला होता तेव्हा त्यांनाही सांगते की हे बघा आता चला वायुगामध्ये तुम्हाला माझ्या कल्याणी सिरीजवरती जोक मारता येणार नाही, बिकॉज मला आता स्वयंपाक येतो.
आय नो आतापर्यंत सगळ्यांना कळलं पण असेल. आणि आता आपल्या लिसनर्सना एक छोटासा मेसेज तुझ्याकडनं काय देशील?
कितीही तुम्हाला नकारात्मक विचार डोक्यात आले, कितीही वाटलं की ही सिच्युएशन ह्याच्यातनं कदाचित आपण बाहेर पडू का नाही, तुमच्यावरती बिलीव ठेवा, आपल्या सरकारवरती बिलीव ठेवा. ते सगळेजण जीवाचं रान करतायत, आणि त्यांनी दिलेल्या गोष्टी आपण फॉलो करूया. ट्राय अँड बी हॅपी, डू थिंग्स दॅट यू लव. आय वॉन्ट टू टेल दोज पीपल की ज्यांचं आयुष्य ह्याच्यापेक्षा फार वेगळं आहे, आणि ज्यांचे चॅलेंजेस फक्त घरात राहणं ही नाहीये, त्यांच्याकडे खूप मोठे चॅलेंजेस आहेत त्याच्यापेक्षा, लाईक अर्निंग अ डेली लिव्हिंग. मला त्यांना सांगायचंय की फक्त थोडा धीर धरा, आणि ज्यांना ज्यांना ज्या ज्या पद्धतीने शक्य आहे ते तुम्हाला त्या पद्धतीने मदत करणार आहेत, करता आहेत, पण थोडा धीर धरा. कारण मला माहितीये हे जितकं बोलणं सोपं आहे ना तितकं त्याच्यातनं जाणं कठीण आहे. सो आय जस्ट वॉन्ट टू सेंड देम ऑल द स्ट्रेंथ दॅट आय कॅन टू जस्ट गो थ्रू ऑल दिस.
ऑल राईट, थँक्यू सो मच वन्स अगेन श्रेया. तुझ्याशी बोलून नेहमीच आनंद मिळतो, आजही खूप मजा आली बोलून.
थँक्यू श्रुती, थँक्यू. आणि सेम गोज विथ यू ऑल्सो. तुझा आवाज ऐकला की म्हणजे अर्थातच पुण्या मुंबईच्या लोकांमध्ये ते चैतन्य पसंत. पण थँक्यू, आज मला पण खूप वेगळ्या गोष्टींवरती आपण बोललो, आणि बऱ्याच दिवसांनी बोललो. लास्ट टाइम तू माझ्या घरी आली होतीस, त्याच्यानंतर आपली भेट नाही झाली. बट वी विल मीट सून, होपफुली हे सगळं लवकर संपेल. येस, 93.5
रेड एफएम बजाते रहो.